आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्रभूषण 2024 साठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाची विधानसभेत घोषणा. नागपूरच्या अनेक भागात संचारबंदीमध्ये शिथिलता तर हिंसाचाराचे आपत्तीजनक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या 50 लोकांविरोधात नागपूर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. नागपूर हिंसाचारामध्ये लोकांचं नुकसान भरपाईसाठी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे जिल्हाधिकारी यांना निर्देश. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती. आणि विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये उद्या वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी गारपीट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्रभूषण 2024 साठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता मिळायची घोषणा आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महाराष्ट्रभूषण 2024 पुरस्काराकरता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे. या ठिकाणी सांगितलं पाहिजे की श्री राम सुतार साहेब यांचं वय 100 वर्ष आहे आणि अजूनही त्या ठिकाणी ते शिल्प तयार करतायत. आणि विशेषतः आपलं जे चैत्यभूमीचं जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती देखील तेच तयार करतात.
दरम्यान राम सुतार यांनी शिल्पकलेत महाराष्ट्राचं नाव जगात मोठं केलं आहे. भारतातील सर्वात वयोवृद्ध तपोवृद्ध आणि कला तपस्वी शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना 2024 महाराष्ट्रभूषण हा सन्मान्य पुरस्कार आम्ही जाहीर केल्यानं या पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावली आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम सुतार यांचं अभिनंदन केलं आहे. सोमवारी ज्या भागात नागपुरात हिंसा झाली त्यापैकी काही भागांमध्ये आता शिथिलता देण्यात येत असून पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिली.
नगर या पोलीस स्टेशनमधून संचारबंदी आज उठवण्यात आलेली आहे. तसेच परिमंडल 3 जे आहे त्याच्यात लक्कडगंज, पाचपौली, शांतीनगर, परिमंडल 4 मध्ये सक्करधरा आणि इमामवाडा, परिमंडल 5 मधील यशोधरा नगर याच्यात संचारबंदीमध्ये 2 तासाची सूट देण्यात आलेली आहे. आणि 3 जे पोलीस स्टेशन आहे झोन 3 मध्ये त्याच्यात कोतवाली तहसील आणि गणेशपेठ हे 3 पोलीस स्टेशन मध्ये जशी होती संचारबंदी ती चालू राहील.
दरम्यान नागपुरात औरंगजेबची कबर हटवण्यासाठी जे आंदोलन झालं त्या अनुषंगानं सोशल मीडिया हँडलवरून काही भडकाऊ व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते. त्यात पोलिसांविरोधात हल्ल्याचा कट रचणं आणि भडकाऊ वक्तव्य सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं होतं. आपत्तीजनक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या 50 लोकांविरोधात नागपूर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती सायबर सेलचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय संबंधित सोशल मीडिया कंपन्यांना अधिक तपशिलासाठी माहितीची विचारणा करण्यात आल्याचं ते म्हणाले.
आणि या सगळ्यांची माहितीसाठी आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूब त्यांना सगळ्यांना पत्र लिहिलं आहे. आज ते माहिती येऊ शकतात कारण त्याच्यामध्ये 72 तासाचा ते टाइम लागतो. हे सगळे जे पोस्ट आहे यामध्ये अराउंड 50-60% पोस्ट डिलीट पण झालेले आहे आणि जे रिमेनिंग आहे त्यांच्या डिलिशनच्या प्रोसिजरवर चालू आहे.
दंगल घडवण्यास प्रवृत्त करणारे 172 व्हिडिओ सायबर पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. त्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. नागपुरात उसळलेल्या दंगलीमागे बांगलादेशाचे कनेक्शन संदर्भात विचारले असता सध्या तरी याची माहिती पोलिसांकडे नसून काही सोशल मीडिया हँडलच्या आयपी अॅड्रेसची तपासणी केली जात आहे असं त्यांनी सांगितलं. दरम्यान दंगलीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील भानखेडा मोमीनपुरा इथल्या सेंट बीटी कॉन्व्हेंट शाळेतील निष्पाप मुलांनी शहरात शांततेसाठी प्रार्थना केली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन, गेमिंग, ई-स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
आज जागतिक चिमणी दिवस. बुलढाण्यातील सुंदरखेड परिसरात राहणारे राहुल चव्हाण यांच्या घरी चिमण्यांचा मुक्त संचार असतो. त्यांनी त्यांच्या घरातील वरांड्यात सज्जावर चिमण्यांना घरटे करण्याची व्यवस्था करून दिली आहे. ते रोज चिमण्यांना दाणा पाणी देतात. दरम्यान आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून येत्या 22 मार्च रोजी सकाळी 10:35 दृष्टीक्षेप या कार्यक्रमात जागतिक चिमणी दिवसानिमित्त खामगावचे पक्षीमित्र संजय गुरव यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की नागपूरमध्ये सोमवारच्या रात्री झालेल्या हिंसाचारामध्ये ज्या लोकांचं नुकसान झालं आहे त्या लोकांच्या नुकसान भरपाईसाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करून 48 तासात नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. आज नागपूर पोलीस आयुक्तालयात त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
उनको छोड़ा जाए, जो दंगाई है उनके साथ सरकार सख्त से सख्त कदम उठाए. जो लोग इनोसेंट है उनका मुआवजा कैसा देना, कलेक्टर साहब भी थे, उनसे मेरी बातचीत हुई है, सीपी साहब से बातचीत हुई है, डेफिनेटली करेंगे.
नागपूर हे शहर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असून कुठल्याही दंग्यामुळे त्याला गालबोट लागता कामा नये. या हिंसाचारात जे दोषी आहेत त्यांच्यावर तर कडक कारवाई होईलच, परंतु ते जे निर्दोष आहेत त्यांना सोडण्याची विनंती आपण पोलीस आयुक्तांना केली असल्याचं प्यारे जिया खान यांनी सांगितलं. वाढत्या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी कूलरचा वापर वाढला असून कूलर वापरताना काही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे कूलर वापरताना योग्य खबरदारी घेण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे. अर्थिंगची तपासणी करणं, ISI मार्क असलेले कूलर वापरणं, ELCB उपकरण बसविणं, कूलरची नियमित तपासणी आणि कूलरमध्ये पाणी भरताना काळजी घेणं अशा सूचना महावितरणकडून करण्यात आल्या आहेत. विदर्भातील वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उद्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमान आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय नागपूर, गडचिरोली, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वर्धा, गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट 2 दिवसांपासून असून या दरम्यान नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे करण्यात आलं आहे. आज सकाळपासून नागपुरात कमी अधिक प्रमाणात ढगाळ वातावरण होतं. दरम्यान विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 41.1 अंश सेल्सिअस तर नागपुरात 39.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. महाराष्ट्र अंध बेरोजगार कल्याणकारी संस्था नागपूरतर्फे येत्या 22 मार्च रोजी श्री गुरुदेव सेवाश्रम गणेशपेठ इथं सकाळी 11 वाजता दृष्टीबाधित महिलांसाठी महिला दिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असून यासाठी मोठ्या संख्येनं दृष्टीबाधित महिलांनी उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षिका मीनाक्षी ठोंबरे यांची उपस्थिती राहणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त अकोला महिला आणि बाल विकास विभागाच्या सहकार्यानं नव तेजस्विनी प्रदर्शन उद्यापासून नव्या बसस्थानकासमोरील स्वराज भवन परिसरात सुरू होईल. ग्रामीण महिला भगिनींनी निर्माण केलेली अनेक उत्तमोत्तम उत्पादनं या प्रदर्शनाद्वारे अकोलेकरांना उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे 100 बचत गटांचा प्रदर्शनात सहभाग असून एकूण 50 दालनांद्वारे रसायन भेसळविरहित खाद्यपदार्थ, शोभिवंत वस्तू, दैनंदिन वापरासाठी उपयुक्त वस्तू अशा अनेक बाबी उपलब्ध होणार आहे. हे प्रदर्शन 23 मार्चपर्यंत रोज सकाळी 10 ते रात्री 10 दरम्यान सर्वांसाठी खुले आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण 2024 साठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाची विधानसभेत घोषणा. नागपूरच्या अनेक भागात संचारबंदीमध्ये शिथिलता तर हिंसाचाराचे आपत्तीजनक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या 50 लोकांविरोधात नागपूर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. नागपूर हिंसाचारामध्ये लोकांच्या नुकसान भरपाईसाठी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती. आणि विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये उद्या वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी गारपीट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.